Sairam, dear listeners, till now you have heard the live Telugu segment, Sri Satya Sai Divya Sandesh Jhari. And now this is Team Radio Sai's Ganesh inviting you all to yet another episode of Radio Sai Vedam Tutor. In the last week's class, we had learnt the starting portion of the Surya Namaskara Mantram. In today's class, we will be continuing the chanting of the Surya Namaskara Mantra. As usual, we shall start the class with Omkaram and the Ganapati Prarthana.
गुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणाम् ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोदिभिः सेदसादनम् प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवते धीनामवित्र्यवतो गणेशाय नमः सरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम्
We shall revise the last week's portion. We shall chant together once.
अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नदातमम् ऋग्वेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः इशे त्वोजेत्वा वायवस्तोपायवस्तदेवो वः सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मणे यजुर्वेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः अग्र आयाहि वीतये गृणानो हव्यदातये निहोता सत्सि बर्हिषे सामवेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः
I shall chant each line once. Please repeat twice after me.
Shanno Devirabhishtaya
शन्नो देवीरभिष्टया शन्नो देवीरभिष्टया
आपो भवन्तु पीतये
आपो भवन्तु पीतये आपो भवन्तु पीतये
शन्नो देवेरभिष्टय आपो भवन्तु पीतये
शन्नो देवेरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये
संयोरभिस्रवन्तु नः
संयोरभिस्रवन्तु नः संयोरभिस्रवन्तु नः
शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये संयोरभिस्रवन्तु नः
शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये संयोरभिस्रवन्तु नः
अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः
अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः
I'll chant the entire paragraph once. Please repeat twice after me.
शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये संयोरभिस्रवन्तु नः ಅಥರ್ವ ವೇದಾತ್ಮನೆ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ.
ಶನ್ನೋ ದೇವೀರಭಿಷ್ಟಯ ಆಪೋ ಭವಂತು ಪೀತಯೇ ಶಯ್ಯೋರಭಿಸ್ರವಂತು ನಃ. ಅಥರ್ವ ವೇದಾತ್ಮನೆ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ. ಶನ್ನೋ ದೇವೀರಭಿಷ್ಟಯ ಆಪೋ ಭವಂತು ಪೀತಯೇ ಶಯ್ಯೋರಭಿಸ್ರವಂತು ನಃ. ಅಥರ್ವ ವೇದಾತ್ಮನೆ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ.
ಗೃಣಿಸೂರ್ಯ
ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ.
ವನ್ಸ್ ಅಗೇನ್,
ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ. ಗೃಣಿಸೂರ್ಯ ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ.
ಮಧುಕ್ಷರಂತಿ ತದ್ರಸಂ.
ಗೃಣಿಸೂರ್ಯ ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ. ಮಧುಕ್ಷರಂತಿ ತದ್ರಸಂ.
ಸತ್ಯಂ ವೈ ತದ್ರ ಸಮಾಪೋ.
Once again it is.
ಸತ್ಯಂ ವೈ ತದ್ರ ಸಮಾಪೋ.
ಜ್ಯೋತಿರಸೋಮೃತಂ.
ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋ.
ಸತ್ಯಂ ವೈ ತತ್ರ ಸಮಾಪೋ ಜ್ಯೋತಿರಸೋಮೃತಂ
ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋ.
ಗೃಣಿಸೂರ್ಯ ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ. ಮಧುಕ್ಷರಂತಿ ತದ್ರಸಂ. ಸತ್ಯಂ ವೈ ತದ್ರ ಸಮಾಪೋ ಜ್ಯೋತಿರಸೋಮೃತಂ. ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋ.
ಗೃಣಿಸೂರ್ಯ ಆದಿತ್ಯೋ ನ ಪ್ರಭಾವಾತ್ಯಕ್ಷರಂ. ಮಧುಕ್ಷರಂತಿ ತದ್ರಸಂ. ಸತ್ಯಂ ವೈ ತದ್ರ ಸಮಾಪೋ ಜ್ಯೋತಿರಸೋಮೃತಂ ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವಸ್ಸುವರೋ.
ಛಾಯಾಸುವರ್ಚಲಾಂಬಾಸಮೇತ. ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ.
ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ.
ಛಾಯಾಸುವರ್ಚಲಾಂಬಾಸಮೇತ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ.
ಛಾಯಾಸುವರ್ಚಲಾಂಬಾಸಮೇತ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿನೇ ನಮಃ. छाया सुवर्चलाम्बा समेत श्री सूर्य नारायण स्वामिने नमः।
घृणे सूर्य आदित्यो न प्रभावात्यक्षरम् मधुक्षरन्ति तद्रसम् सत्यम् वै तद्रसमापो ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुवः सुवरोम् छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायण स्वामिने नमः।
घृणिः सूर्य आदित्यो न प्रभावाद्यक्षरम् मधुक्षरन्ति तद्रसम् सत्यम् वै तद्रसमापो ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुवः सुवरोम् छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायण स्वामिने नमः।
तरणिर्विश्वदर्शतो
तरणिर्विश्वदर्शतो
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या।
Here the intonation is not for jyo, it is for ti.
ज्योतिष्कृदसि सूर्या
So when you chant together it becomes
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या
Once again.
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या विश्वमाभासि रोचनम्
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या विश्वमाभासि रोचनम्
उपयामगृहीतोऽसि
इट् इस्
उपयामगृहीतोऽसि
दट् इस् नाट् ग्रु इट् इस् गृ
उपयामगृहीतोऽसि
सूर्यायत्वा
एषते
एषते
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा
व्राजस्वत एषते
व्राजस्वत एषते व्राजस्वत एषते
दृष्णो दीर्घम् फर्ता व्राजस्वत एषते
व्राजस्वत एषते व्राजस्वत एषते
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा व्राजस्वत एषते
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा व्राजस्वत एषते उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा व्राजस्वत एषते
योनिः सूर्यायत्
योनिसूर्यायत्वा
इट् इस् नाट् योनिसूर्यायत्वा इट् इस् योनिसूर्यायत्वा
योनिसूर्यायत्वा
भ्राजस्वते
भ्राजस्वते भ्राजस्वते
योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा व्राजस्वत एषते योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा भ्राजस्वत एषते योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा भ्राजस्वत एषते योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
वन्स अगेन् अ स्माल् करेक्षन् इट् इस् योनिसूर्या द स्ट्रेस् शुड् बि आन् दि सा योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते योनिसूर्यायत्वा भ्राजस्वते
छायासु वत्सलाम् वा समेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः
छायासु वत्सलाम् वा समेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः
I'll chant the entire paragraph once. Please repeat once after me. तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या विश्वमाभासिरोचनम् उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा व्राजस्वत एषते योनिःसूर्यायत्वा व्राजस्वते छायासु वत्सलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः
तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्या विश्वमाभासिरोचनम् उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा भ्राजस्वत एषते योनिःसूर्यायत्वा भ्राजस्वते उपयामगृहीतोऽसि सूर्यायत्वा भ्राजस्वत एषते योनिःसूर्यायत्वा भ्राजस्वते छायासु वत्सलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः
Now we'll chant all these three stanzas together. Each line we'll chant twice.
शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शय्योरभिश्रवन्तु नः शय्योरभिश्रवन्तु नः अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः गृणिःसूर्य आदित्यो न प्रभावात्यक्षरम् गृणिःसूर्य आदित्यो न प्रभावात्यक्षरम् मधुक्षरन्ति तद्रसम् मधुक्षरन्ति तद्रसम् सत्यम् वै तद्रसमापो ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुवः सुवरो सत्यम् वै तद्रसमापो ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुवः सुवरो छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृतसि सूर्या तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृतसि सूर्या विश्वमाभासिरोचनम् विश्वमाभासिरोचनम् उपयामगृहीतोऽसि सूर्याय त्वा भ्राजस्वत एषते योनिः सूर्याय त्वा भ्राजस्वते उपयामगृहीतोऽसि सूर्याय त्वा भ्राजस्वत एषते योनिः सूर्याय त्वा भ्राजस्वते छायासुवत्सलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः छायासुवत्सलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः
Till now from the first stanza, we chant all these stanzas together once.
अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् ऋग्वेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः इशे त्वोर्जे त्वा वायवस्थोपायवस्तदेवो वः सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मणे यजुर्वेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः अग्न आयाहि वीतये गृणानो हव्यदादये निहोता सत्सि बर्हिषि सामवेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शय्योरभिश्रवन्तु नः अथर्ववेदात्मने सूर्यनारायणस्वामिने नमः गृणिःसूर्य आदित्यो न प्रभावात्यक्षरम् मधुक्षरन्ति तद्रसम् सत्यम् वै तद्रसमापोर्ज्योतिरसोऽमृतम् ब्रह्मभूर्भुवः सुवरो छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायणस्वामिने नमः तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृतसि सूर्या विश्वमाभासिरोचनम् उपयामगृहीतोऽसि सूर्याय त्वा भ्राजस्वत एषते योनिः सूर्याय त्वा भ्राजस्वते छायासुवर्चलाम्बासमेत श्रीसूर्यनारायण स्वामिने नमः
We shall continue the next portion in the coming class. We shall end with Kshama Prarthana Mantram.
Yadakshara parabrashtam matra hinam tuyad bhavet tat sarvam kshamyatam deva narayana namostute visarga bindu matrani padapadaksharani cha nunani cha tiriktani kshamasva saishvara aparada sahasrani kriyante harnisham maya tasoyam iti mamatva kshamasva saishvara anyatha sharanam nasti tvameva sharanam mama तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष साईश्वरा हरिः ओम् तत्सत् श्री साईश्वरार्पणमस्तु.
With this we come to an end to this week's Radio Sai Vedam Tutor. In the coming class we shall continue the remaining portion of the Surya Namaskara Mantram. From a few moments from now you will be listening to the live Vedam and the Bhajan sessions from the Sai Kulwant Hall. Sai Ram and happy listening.